दुपारच्या यज्ञाची वेळ झाली तेव्हा संदेष्टा एलिया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, परमेश्वरा अब्राहम इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्रायलाचा देव आहेस हे तू आता सिद्ध करून दाखवावेस, अशी माझी तुला विनंती आहे, हे सर्व तू माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे, मी तुझा सेवक आहे हेही कळू दे.